बंधु ईवाई करी ते माया बोलीला संभाळ माघ त्या तरे माझ्या जावा पाणी धुयाला रे झंगाळ बंधु तुझी माझी बोली शिवचारे अंब्या खाली गावा मांदी हुल झाली भैन भावानी न केली भाषी सुन बाई केली पडना ग माझ्या पाया चल चल रे बंधु बाई चौग जन बाळ हाय त मालाचे संदक सतू बाई गवळण वरी साजाची ग बंदूक बाई धन ग संपता जन लोकाला जाहीर वाणीचे ग बाळ माझे हांडे मालाचे ग बाहिर
चला दुसरी आते बाय चल बर आते बाय आते बाय पशी जुनं बघा जरा सखा
हे
आते बाय मी वरतो जात इकडे चल ना सुद्धा मती चल ना सुद्धा मती
माझा भाऊ पण वगैरे कशावर
नाव काय बोलले सुद्धा मध्ये विष्णू झाला
लेक माती तन गजल म हाय गाजर तागवा पायड तुम्ही न माईर बापाय येड तुम्ही न माईर बापा जन्म देऊ न काईर न पाय जन्म देऊ न काई जन्म देऊ न काही नका अंति दुब गळ्याना पणाल जन लाग गल न हसय गेला बागळ न निघुनी चंद्र लागला न ग दिसय चंद्र लागला न ग दिसय सोन्याचे ग घोसन फुल रंबाबाई ग कवाग केले भीम दये लीला न ग गेले इवनातन पाठ गविले इवनात ग पाठ गविले आणि सोन्याच्या बाईच्या पाला रंबा माग तीन गली आलाय आणि सबला न ग जायालाय वाळू रुत तीन ग पायाला वाळू रुत तीन ग पायालाय बाई माझ्या गन अंगणात आया बायाचा न ग भळकय आणि मातला न ग जायालाय पेटी भीमाची न ग ओळखय पेटी भीमाची न ग ओळखय आला आला गन रान गाड काळ्यावावरी बाई कलवय काळ्यावावरी न ग कलवाय भीमसबला न ग बोलवय भीमसबला न ग बोलवय बाई माझ्या गन अंगणात आया बायाचा बाई घळकय बाई माझ्या गन अंगणात गुलबसीची बाई गहावाय गुलबसीची बाई गहावाय वास घेणार गेले गावा घेणार गेले गावाय
चल ना ए सुमन चल सुमन चल आबई राहिली धुंडताई राहिली कात्याबाई राहिली सुमन राहिली सुनताय चला 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 फटकून
काय येत आहे तुम्हाला कुठं
आता बाय
मी जात ओढू लागते
काळी चंद्रकळा गावाला गेला
जात म्हणाले तुमच्या अगोदर
जात म्हणाले तुमच्या
अगोदर जात म्हणाले
म्हणा जुने आपले म्हणायचे
येणार